आता मोठे पणा भीमा तुझा गुणाचा मापू कसा मोठे पणा भीमा तुझा गुणाचा तराजूत न्यायाचा सदा हो तराजूत न्यायाचा सदा मिंदाना तू कुणाचा मापू कसा मोठे
झाला कवी हा राजानंद केवळ तुझ्यामुळे